आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तंत्रज्ञानामध्ये इतर क्षेत्रांप्रमाणेच पशुवैद्यकीय औषधं आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू. 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. पायाभूत प्रकल्पांची निर्मिती. कुंभमेळ्याचं नियोजन. मागास घटक विकासासाठीच्या निधीचा समावेश. रेल्वेचं आरक्षण तक्ता. आता रेल्वेगाडी सुटण्याच्या 8 तास आधी तयार करण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या सूचना. आणि एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून तिकीट दरात 15% सवलत. आता सविस्तर बातम्या. तंत्रज्ञानामध्ये इतर क्षेत्रांप्रमाणेच पशुवैद्यकीय औषधं आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज उत्तर प्रदेशात बरेली इथं पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पशुवैद्यकीय रुग्णालयांना सक्षम बनवता येईल असंही त्या यावेळी म्हणाल्या.
टेक्नोलॉजी अन्य क्षेत्र की तरह पशु चिकित्सा और देखभाल में भी क्रांतिकारी परिवर्तन लाने की क्षमता रखती है. टेक्नोलॉजी के प्रयोग से देश भर के पशु चिकित्साओं को सशक्त बनाया जा सकता है. जीनोम एडिटिंग, एम्ब्रॉयडरी, ट्रांसपोर्ट टेक्नोलॉजीज, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, बिग डेटा एनालिटिक्स जैसे टेक्नोलॉजी की प्रयोग से इस क्षेत्रों में क्रांतिकारी बदलाव ला जा सकते हैं.
प्राण्यांची सेवा करणं ही नैतिक जबाबदारी असून पशुवैद्यांना त्यांच्या कामाप्रती वचनबद्ध राहावं असं आवाहनही त्यांनी केलं. तसंच त्यांनी ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा सुलभरित्या मिळण्याचं महत्वही अधोरेखित केलं. प्राण्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार देण्यासाठी गावोगावी पशु आरोग्य मेळावे नियमितपणे आयोजित करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. विधिमंडळाच्या जून 2025 पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज 57,509,71,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्यानं राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि अंमलबजावणी, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसंच दुर्बल वंचित समाज घटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांपैकी 19,183,85,00,000 रुपये अनिवार्य तर 34,661,34,00,000 रुपये कार्यक्रमांतर्गत आणि 3,664,52,00,000 रुपये केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगानं पुरवणी मागण्या आहे. स्थूल पुरवणी मागण्या 57,509,71,00,000 रुपयांच्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 40,644,69,00,000 रुपयांचा आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या 57,509,71,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक 11,042,76,00,000 रुपये हे 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदानांसाठी खर्च होणार आहे. 3,228,38,00,000 रुपये हे मेट्रो प्रकल्प, महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा यांच्या मुद्रांक शुल्क अधिभार परताव्यापोटीचे आहेत. राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भाग भांडवलासाठी मार्जिन मनी लोनसाठी 2,182,69,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महिला, तरुणी आणि लहान मुलींवरील अत्याचारासंदर्भात तयार महाविकास आघाडीच्या सरकारतर्फे करण्यात आलेला शक्ती कायदा अंमलात आणण्यासंदर्भात सध्याचं सरकार उदासीन असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत केला आहे.
पण अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की 1 वर्षापूर्वी केंद्र शासनाने राज्य शासनाला कळून सुद्धा समितीचं गठन झालं नव्हतं. आता नुकतंच समितीचं गठन झालेलं आहे. म्हणजे 1 वर्ष केंद्र शासनाने कळून सुद्धा समितीचं गठन झालं नाही. मोठ्या प्रमाणात जे महिलांवर आणि मुलींवर जे अत्याचार होतात त्यांना थांबवण्यासाठी हे शक्ती विधायक अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जर 1-1 वर्ष समिती गठीत करायला जर राज्य शासनाला लागत असेल तर शासनाची उदासीनता या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसते।
राज्यात महिला तरुणी आणि लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना लक्षात घेता गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायद्याचा मसुदा तयार केला होता। यासाठी सर्वपक्षीय महिला आमदारांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक समिती तयार केली होती। यानंतर हा शक्ती कायदा विधानसभा आणि विधान परिषदमध्ये मंजूर करून तो केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता, परंतु याला आता 5 वर्ष पूर्ण झाले तरी हा कायदा अंतिम स्वरूप घेऊ शकला नाही। केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य शासनाला 1 वर्षापूर्वी या कायद्यामधील त्रुटी दूर करण्यासाठी 1 वर्षापूर्वी अभ्यास समिती स्थापन करण्यास सांगितलं होतं। आता 1 वर्षानंतर ती समिती तयार करण्यात आली आहे। रेल्वेचं आरक्षण तक्ता आता रेल्वेगाडी सुटण्याच्या 8 तास आधी तयार करण्यात यावा अशा सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंडळाला दिल्या आहेत। हा नियम टप्प्याटप्प्यानं लागू होईल, यामुळे आरक्षणाच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळेल आणि प्रवासाकरता इतर पर्यायांचा विचार करता येईल अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली। भारतीय रेल्वे पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून IRCTC वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर फक्त अधिकृत वापरकर्त्यांनाच तत्काळ तिकिटे आरक्षित करण्याची परवानगी देईल। यावर्षी जुलैच्या अखेरीस तात्काळ आरक्षणासाठी OTP आधारित प्रमाणीकरण केले जाईल अशी माहितीही मंत्रालयानं दिली।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याचे 150 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी सवलतधारक प्रवासी वगळून इतर प्रवाशांना तिकीट दरात 15% सवलत दिली जाणार आहे। ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे। या योजनेची सुरुवात उद्या 1 जुलैपासून करण्यात येत आहे। तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे। 1 जूनला एसटीच्या 77व्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटामध्ये 15% सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती। त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे। ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे। मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित ई शिवनेरी बस मधील पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल। आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर अथवा MSRTC बस रिझर्वेशन या मोबाईल ऍपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना 15% सवलत प्राप्त करता येऊ शकते। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला। आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून दिला। त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले। अर्थमंत्री अजित पवार यांनी 57,509.71 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर ठेवल्या। दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली। त्यानंतर त्यांनी तालिका सदस्य म्हणून अमित साटम, किशोर पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय मेश्राम, अभिजित पाटील, समीर कुनावार आणि समाधान आवताडे यांची नियुक्ती केली। त्यानंतर संबंधित मंत्र्यांनी विविध शासकीय विधेयकं सभागृहासमोर ठेवली। यानंतर माजी आमदार रोहिदास देशमुख, विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम आणि समाजसेविका डॉ श्रद्धा टापरे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला। विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानभवन प्रांगणातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। दरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली। नागपुरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून पाऊस पडत आहे। येत्या काही तासांत गडचिरोली, चंद्रपूर येथे काही ठिकाणी तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तंत्रज्ञानामध्ये इतर क्षेत्रांप्रमाणेच पशुवैद्यकीय औषधं आणि उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू. 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. पायाभूत प्रकल्पांची निर्मिती, कुंभमेळ्याचं नियोजन, मागास घटक विकासासाठीच्या निधीचा समावेश. रेल्वेचं आरक्षण तक्ता, आता रेल्वेगाडी सुटण्याच्या 8 तास आधी तयार करण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या सूचना. आणि एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून तिकीट दरात 15% सवलत. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.